स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुटे काका आपल्याला
ओ परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 6 जून 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील नाना फळे पक्षी खाती तेणेची पाया होय तृप्ती परी त्या चकोराच्या चित्ती अमृत बसे या ओळीवरील सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतात। कामनेने फळ जोडे निष्काम योगे भगवंत जोडे, म्हणून भगवंत पाहिजे की इतर फळ पाहिजे ते नीट ठरवून घ्यावे। कामना वासना या आपल्या जन्माला कारणीभूत असतात। जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे हा नियम कर्मविताकाच्या सिद्धांतानुसार सामान्य माणसाला लागू आहे, पण भगवंताच्या अवताराला नाही। गीतेच्या 4व्या अध्यायात आपल्या अवताराचे रहस्य सांगताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मश्च तदात्मानम सुजान्यहम परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। सज्जनाच्या प्रतिकारासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी मी जन्म घेतो, असा जन्म ते कुठे आणि तेथेच का घेतात याचे विश्लेषण महाकवी कालिदासाने आपल्या रघुवंशी या काव्यात केलेले आहे। श्रीरामाने जन्म घेतला परम पवित्र रघुकुळात त्या इक्ष्वाकुल वंशाचे वर्णन करताना कालिदासासारख्या बुद्धिशाली प्रतिभावंत कवीलाही भीती वाटली. ते म्हणतात क्व सूर्य प्रभाव वंशः क्व चाल्प विषयामती, कोठे सूर्यापासून उत्पन्न झालेला तेजस्वी वंश आणि कोठे अल्पग्रहण करणारी माझी काजळ्याप्रमाणे असलेली बुद्धी. त्या इश्वाकू कुळातच रामाने जन्म का घेतला त्याचे कारण सांगताना त्यांनी लिहिले सोहम आजन्म शुद्धानाम. रघुकुळातील राजांचे जीवनच आजन्म शुद्ध होते. सीतायस्य शुचिर्भूता मातायस्य पतिव्रता अशा दशरथ कौसल्याच्या पोटी जन्म केवळ प्रभू कार्यासाठी हे शुद्ध कारण. निरीच्छ गंगेसारखे का फेडीत पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्राजाळे आप गंगेचे जैसे ऐसे निष्काम जीवन मर्यादा पुरुषोत्तमाचे सर्व साधकांना आदर्श. राम राम म्हणता रामाची व्हायची असेल तर आपले संपूर्ण जीवनच श्रीरामचंद्र प्रत्यर्थे जपे विनियोग असे समर्पित झाले पाहिजे. एवढे बोलून हरि हरि म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 10 जून 1992 माया अपासन नवी संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील पैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परिते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती या ओळीवरील सद्भक्त श्री अशोक हातवर्णे यांच्या निरूपणानंतर सद्भक्त डॉक्टर श्री सुभाष पाधे यांचे अमेरिकेतील गुरुबंधू श्री व सौभाग्यवती गणपुरे यांची मनोगत झाल्यानंतर स्वामीजी बोलतात सगळ्या जगाला शांती प्रेम आनंद इत्यादीची ओढ आहे असे तुम्ही सांगता मग मिळत का नाही. त्याच्या आड आपलेच लोभ क्षोभ इंद्रियाशक्ती येते. सद्भक्त पाध्ये हे अमेरिकेत आले असताना त्यांच्याकडून श्री ज्ञानेश्वरीचे श्रवण घडले आणि मन शांत व्हायला लागल्याचे तुम्ही सांगितले. ही फारच चांगली गोष्ट आहे परंतु केवळ एकदा ऐकून ज्ञानेश्वरी कळणार नाही ती कळणे सोपे नाही. मी गेली 35 वर्षे ज्ञानेश्वरी वाचतो स्वांत सुखाय सांगतो तरी ती मला पूर्ण कळली नाही. ज्ञानेश्वरी कळण्यासाठी अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे म्हणजे मत्सर द्वेष त्वेष जायला पाहिजे. युक्त आहार विहार असायला पाहिजे. स्वाद दुरुपतेसाठी पोटावर अन्याय करू नये. 40 नंतर किती आहार असावा असे एका आयुर्वेद तज्ञ वैद्यांना विचारले असता ते म्हणाले रोजचा 450 ते 500 ग्रॅम एवढाच असावा. एवढ्याने काय होईल असे विचारले असता म्हणाले याहून अधिक खाल्ल्यास ते फक्त ओझे वाहणे आणि आयुष्य कमी करणे एवढे होईल. एकदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नीने आंबे कापून त्यांना खाण्यासाठी दिले तेव्हा फक्त 2 पुरी खाऊन ते म्हणाले बाकीच्या सर्व वाटून टाका. त्यावर पत्नी म्हणाली अहो एवढे गोड हापूस व केसर आंबे माझ्या माहेरून आले तरी तुम्ही का खात नाही. त्यावर न्यायमूर्ती रानडे म्हणाले जी वस्तू आपल्याला जास्त आवडते तिचा जास्त उपभोग घेतल्यास स्वाद दुरुपता वाढेल. आंबे तर मला फार आवडतात पण मला यांच्या रुचीत फसायचे नाही. मला स्वाद दुरूप बनायचे नसून संयमासाठी आवडती वस्तू वाटायची आहे. उपभोगाची सवय उपयोगात बदलायची आहे. आसक्ती मिटविण्याचा हा सुंदर उपाय आहे. आवडते पदार्थ आपण खाऊन आनंदित होण्याऐवजी दुसऱ्यांना खाऊ घालून आनंदित झाले पाहिजे. 6व्या अध्यायात माऊली म्हणतात ना आहार तरी सेविजे परी युक्तीचे मापे मविजे प्रियाजात आचरजे तयाची स्थिती मापितला बोलू बोलजे नितर्या पाऊली चालिजे निद्रेही मानू दिजे अवसरे एके. अशा प्रकारे तारतम्याने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मनच संतोषाची ढेकर देते. अशा संतोष पावलेल्या मनासहित ज्ञानेश्वरी वाचवी ऐकली असता काही बाई कळायला लागेल. समजना गणपुरे एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 14 जून 1992 माया अपार्टमेंट नवी संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्य पाठातील आत्मनिवेदनाचे लक्षण. आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांच्या या उरलेल्या निरूपणानंतर सद्भक्त कांचन शेठ यांचे मनोगत झाले. तिने सांगितले स्वामीजीकडे येऊन 15 वर्षे झाली. ऑगस्ट 77 ला अनुग्रह झाला. पुण्य फळली बहु दिसा. स्वामीजी आत बाहेर व्यापून आहेत. स्वभावातील दोष लक्षात येऊन कमी व्हायला लागले आहेत. स्वामीजी शिल्पकार अंशा जीवनाचे. त्यांनी आमचं घर उभं केलं. धरुणी सुकाणू हाती बसले तर रामराया. इत्यादीनंतर स्वामीजी बहुत अच्छा म्हणत बोलताय. आनंद आहे. हा मार्ग किती आनंदाचा आहे हे जसजसे चालत जाऊ तस तसे कळेल. साधनेच्या सुरुवातीला कष्ट असतात परंतु सुरवंटात फुलपाखरू ट्रान्सफॉर्मेशन होणार. यासाठी आधी पहावे मी कोण हे आत्मज्ञानाचे लक्षण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. सर्वस्व चाहम तरी संधी उष्टो सर्वांच्या अंतर्यामी तो आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. संपूर्ण विश्वात तो भरलेला आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या विश्वाचा प्रथम पुरुष मी म्हणजे तो स्वतः असतो. ही गोष्ट तो विसरतो. विश्वाची सुरुवात माझ्यापासून होते. माझ्यात भगवंत आहे. कसा तर एकम नित्यम विमलमचरम सर्वधी साक्षीभूतम असा. म्हणून कितीही लपून एखादी गोष्ट केली तरी ती भगवंताला कळते. तो सर्वांना चैतन्य देणार आहे याची जाणीव माझ्यापासून होते. वेदांतात एक गोष्ट आहे. गावातून गंगा स्नानासाठी 10 मुलं जातात. स्नानानंतर गंगेतून बाहेर आल्यावर एक जण म्हणतो जरा थांबा आपण 10 जण आलेलो होतो. ते 10 जण जाताना बरोबर आहेत का मोजूया. सर्वांना रांगेत उभे करतो आणि एक जण मोजतो शेजारच्या पासून 1 2 3 8 9 गडबडतो. म्हणतो 10वा कुठे. म्हणून दुसरा जण पुन्हा तसेच मोजतो तेव्हाही 9च. मग मात्र एक जण बुडाला म्हणून सर्वजण रडायला लागतात. तेवढ्यात तेथून एक गावकरी जाताना ही मुलं काय रडतात म्हणून चौकशी करतो. तेव्हा मुलं म्हणतात आम्ही 10 जण स्नानासाठी आलो. स्नानानंतर आम्ही मोजले तेव्हा 9च भरले. एक जण बुडाला म्हणून आम्ही रडतो. गावकऱ्याने पाहिले की ही तर 10 आहेतच मग काय घोटाळा होतो. ते समजावून देण्यासाठी तो थोरल्या मुलाला पुन्हा सर्वांची मोजणी करायला सांगतो. तेव्हा तो रांगेतील शेवटच्या मुलापासून 1-2 मोजत आपल्या शेजारच्या मुलापर्यंत येऊन 9 मोजतो. तेव्हा त्याच्या डोक्यावर हात ठेवून गावकरी म्हणतो आणि हा 10वा. तेव्हा सर्वजण रडायचे थांबून हसू लागतात. आपण स्वतःलाच मोजायचे विसरतो हे त्यांच्या लक्षात येते. त्याचप्रमाणे परमात्म्याचे निर्गुण हे लक्षण हे तेव्हाच कळते जेव्हा स्वतःमध्ये तो आहे याची अनुभूती येते. असे हे आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. कळलं ना. एवढे बोलून स्वामीजी थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 20 जून 1992 माया अपार्टमेंट घरी संध्याकाळचे केंद्र. आज केंद्रामध्ये पाहुणे आलेले आहेत. त्यांची ओळख स्वामीजी करून देतात. हरिभक्ती परायण श्री शंकर मारुती उर्फ अप्पासाहेब बडवे राहणार विठ्ठल मंदिर वडाळा मुंबई हे वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार आहेत. त्यांनी आपल्याला ज्ञानेश्वरी मधील काही ऐकवावं अशा या विनंतीनंतर ते बोलतायत. अति दुर्लभ आहे संत भेटी तरी त्या जगजेची कृपा केली म्हणून ही संत भेट मला झाली. त्यामुळे मी फार भारावून गेलो आहे. या स्वामी शेजारी आसनावर बसण्याची माझी अजिबात पात्रता नाही, परंतु त्यांच्या अत्यंत कृपाळू आज्ञेवरून मी येथे बसण्याचे धाडस केले आहे. असो, श्रीमद ज्ञानेश्वरी मधील चौथ्या अध्यायाबाबत थोडी चिंतन सेवा स्वामी कृपेने करतो आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने चौथ्या अध्यायापासून तो 12व्या अध्यायाच्या अद्वेष्टा सर्व भूताराम या श्लोकापर्यंत गीतेतील उपासना कांड आहे. या चौथ्या अध्यायापासूनच कर्मे इशु भजावा अशा स्वरूपाच्या देवता कांडास सुरुवात झाली. या अध्यायात निष्काम कर्मयोगाचे वर्णन करून ईश्वराच्या अवताराचे प्रवृत्ती निमित्तही सांगितले आहे. सर्व यज्ञात ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे. ते बरवे ज्ञान लाभावे असे वाटत असेल तर शरीराने मनाने आणि जीवाने संतांच्या सद्गुरूंच्या चरणी गर्वरहित होऊन संत सेवारूपी दारवंटा स्वाधीन करून घेणे हाच एकमेव ज्ञान प्राप्तीचा उपाय आहे. इत्यादी सांगितल्यानंतर आता स्वामीजी बोलतात. हरिभक्ती परायण बडवे भुवांचे ऐकून कान तृप्त झाले. ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी शिष्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे. शिवाय तो शिष्य श्रद्धावान तत्पर सजतेंद्रिय आणि शरणागत पाहिजे. भगवंतांनी अर्जुनाला आधी ज्ञान सांगितले, मग कर्म साधना ध्यान योग इत्यादी सांगितले. दुसऱ्या अध्यायात ज्ञान सांगितले तेव्हाच गीता संपली. परंतु गीता ही तशी कधीच संपत नाही, न संपणारीच आहे. जे तर हरू म्हणे नेनिजे ते आम्ही काय जाणीजे. भगवद्गीतेचे चिंतन मनन इत्यादी अभ्यास करता करता मनुष्य परमहंसच होऊन जातो. ज्ञानाने मोक्ष मिळेल, परंतु ते ज्ञान थारे असे मन होवावे गा त्यासाठी साधना. ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवल्यानंतर ही साधना आहेच. पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. यत्न तो देव जाणावा अंतरी घरिता बरे. भुवांनी येथे येऊन आपल्या सर्वांना थोडक्यात चांगले मार्गदर्शन केले. आपण मंडळातर्फे त्यांचा सत्कार करूया. एवढे बोलून सत्कारानंतर केंद्र संपले. हरि ओम.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला.
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला. या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरि नामाचा
झेंडा रोविला.
या विठूचा गजर हरि नामाचा झेंडा रोविला. कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो. कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण. नांगर धरिला सत्वाचा. नांगर धरिला सत्वाचा. बैल मन पवना राव मांडिला. या विठूचा
गजर हरि नामाचा
झेंडा रोविला. या विठूचा गजर हरि नामाचा झेंडारोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा दाव मांडिला या
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीत से जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा दाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा रोविला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
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 वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
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 डाव मांडिला डाव मांडिला
योगे विमाम शृणु प्रश्न सांख्ययोग व बुद्धियोग ह्यामध्ये फरक काय दोन्ही योगात निष्काम कर्म सांगितले आहे आपण सांख्ययोग व बुद्धियोग यांचे विवरण करून सांगावे चांगला प्रश्न आहे दुसऱ्या अध्यायाचे जे विषय आहेत ते विषय भगवंतांनी प्रथम अर्जुनाला उपदेश करताना सांख्य म्हणजे तत्वज्ञान सांगितलं आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं या आत्मविषयक तत्वज्ञानाला भगवद्गीतेनी सांख्य अशी संज्ञा दिलेली आहे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः अशा प्रकारे आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं इथं रांगेमध्ये एक गोष्ट झाली त्यामुळे इकडं भगिनींची रांग होणं कठीण झालंय थोडं आत जर सरकला तुम्ही, सरळ रांग झाली की बरोबर होईल. अर्जुनाला उपदेश करताना सर्वात प्रथम भगवंतांनी आत्म्याला मृत्यू नाही, तू आत्मस्वरूप आहेस, आणि जे सर्व तुझे सांगाती सोयरे असे तू समजतोस, बंधू आप्त असे समजतोस, तर तेही कैक सालापासून अशाच प्रकारे जन्म घेत होते, आता आहेत आणि पुढेही ते असणार आहेत. अर्जुनाची जी भीती होती की हे मरून जातील, त्याच्यावर भगवंतांनी असं सांगितलं की आत्म्याला, आत्म्याचं अविनाशित्व आणि आत्म्याला तशा प्रकारचा मृत्यू नाही. गेल्याने जीवन संपलं ती व्यक्तीच संपली असं होत नाही. आणि हे सांख्य विषयक तत्वज्ञान म्हणजे शुद्ध आत्म्याचं परमात्म्याचं असं ज्ञान अर्जुनाला सांगितल्यानंतर, बघा आता मी काय म्हणतोय ते, कोणालाही जर हे ज्ञान सांगितलं गेलं तर तो ग्रहण करणार, ते ग्रहण करण्याचं इंद्रिय त्याच्यापाशी कोणतं आहे, तर बुद्धी आहे, मन आहे आणि इंद्रिय आहेत. त्याच्यातलं इंद्रिय हे तर इंद्रिय अगदीच कुचकामी आहे. हा बोध ग्रहण करण्यासाठी इंद्रिय, या इंद्रियांचा तर उपयोग नाहीच, म्हणजे डोळे कान नाक यांचा तर उपयोग नाहीच, हात पाय यांचा तर उपयोग नाहीच, मनाचा देखील अजिबात उपयोग नाही. एवढंच नाही तर संतांनी मन हे नाथिले संती नाही निरोपिले असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव, जिये संगे जीव दशा वस्तू, वस्तुत परमात्मा असलेला पण मनाच्या संगतीनी जीव दशेपर्यंत येतो. भगवंतांचं असं म्हणणं आहे की आमच्या सर्वांच्याच अंतर्यामी तो अविनाशी, अक्षय, अव्यक्त, निराकार, सच्चिदानंद असा तत्व रूपाने आत्मा आहेच, पण हे सांगितल्यानंतर याच ग्रहण करण्यासाठी म्हणून आत्मविषयक तत्वज्ञान झालं तरी देखील ज्याला आत्म्याचा कोणताही अनुभव नाही तो हे तत्वज्ञान ग्रहण करणार फक्त बुद्धीने. पटतंय का तुम्हाला? फक्त बुद्धीच्या योगाने तो हे तत्वज्ञान ग्रहण करणार. आणि बुद्धीच्या बाबत देखील उपनिषदांचं असं म्हणणं आहे की तो बुद्धीच्या पलीकडचा आहे. स्वतः भगवद्गीता देखील इंद्रियाणी पराणी आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे हे परतस्तु सहा असं म्हणते. म्हणजे आत्म्याचं तत्वज्ञान ग्रहण करण्यासाठी बुद्धीचा देखील उपयोग नाही. आता आली अडचण. आत्म्याचं तत्वज्ञान ज्या व्यक्तीला अर्जुनाला सांगितलं जात आहे, आता या ठिकाणी आपल्याला असं धरा, तर हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी आपल्यापाशी साधनच नाही. हे तत्वज्ञान समजण्यासाठी म्हणून आपल्या ठिकाणी साधनच नाही अशी अडचण आहे. कारण थेट आत्म्याला तर उपदेश होऊ शकत नाही, आणि आत्मविषयक उपदेश जी इंद्रिय मन बुद्धी घेतात तो आत्म्याच्या अंगानी पेनल्टीमेट आहे, आत्मा अल्टीमेट. तर आत्म्याच्या अलीकडे असणारी साधनं आत्मविषयक तत्वज्ञानाचा उपदेश स्वीकारतात. त्यामुळे हा जो सांख्य म्हणून आत्मविषयक शुद्ध तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलं ते तसंही सांगितल्या सांगितल्याच व्यर्थ आहे. सांगितल्या सांगितल्याच त्याचा उपयोग काही नाही असं आहे. जसं मी तुम्हाला सांगायचं की न जायते म्रियते वा कदाचित, किंवा तुम्ही मला सांगायचं न जायते वा म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूया अजाहा नित्यहा, पण मला तर माहितीये माझ्या जन्माची तारीख, आणि मी देह मन बुद्धी अशा अबोधात आहे आणि मी जन्मच घेतला नाही हेच मी समजायचं कसं? असं असल्यामुळं भगवंतांनी प्रथमच अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगितलं त्याच्यातच एक प्रकारे व्यंग निर्माण झाला. ज्याच्या करता म्हणून ना हा उपदेश केला जातो आहे, जो मुळातच आत्मरूप आहे आणि तो आत्मरूप आहे हे लक्षात यावं म्हणून उपदेश होतो आहे, तो उपदेश ग्रहण करण्यासाठी योग्य अशी भूमिका त्याच्यापाशी नाहीच आहे, तरीही उपदेश चाललेला आहे. म्हणून हा जो सांख्य उपदेश आहे या उपदेशाच्या बरोबरीनी तुम्हाला आम्हाला समजेल अशा पद्धतीने हा उपदेश आचरणात आणून आपण प्राप्त करून घेण्याची कला तर जमली पाहिजे, सांगितली गेली पाहिजे. म्हणून मग मी तुला बुद्धियोग सांगतो असं भगवंत म्हणाले. त्यातल्या त्यात समजू शकणारं इंद्रिय म्हणजे बुद्धी आहे आपल्यापाशी. उपनिषद देखील म्हणतात की दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शी भी. आत्मा अग्रबुद्धीला सूक्ष्माती सूक्ष्म ग्रहण करू शकेल अशा अग्रबुद्धीला मात्र दृश्य आहे, त्याला मात्र तो समजतो. याचा अर्थ बुद्धीतच आत्म्याचा प्रकाश पडतो. वेगळेपणाने अहंतेनी अहंता राखणारी बुद्धी आत्म्याला पाहू शकत नाही, आत्मा जाणू शकत नाही. तरी देखील जर बुद्धीने आपली अहंता सोडली तर बुद्धीतच आत्म्याचा प्रकाश पडतो. कारण आमच्या ठिकाणी असणारी जी बुद्धी आहे ती आमची सर्वात शेवटची जाणीव आहे. इंद्रियांच्या आणि मनाच्या जाणीवेच्या ही पेक्षा पलीकडची अंतिम जाणीव आमच्यापाशी असणारी ती बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या ठिकाणी जी अहंता आहे त्यामुळे आम्ही परमात्म्यापासून वेगळे झालो. म्हणून हा सांख्य विषयक जरी उपदेश केला भगवंतांनी तरी देखील कुणालाच तो एकाएकी मानवणार नाही हे लक्षात घेऊन भगवंतांनी आता मी तुला बुद्धियोग सांगतो असं म्हणून उपदेशाला परत सुरुवात केलेली आहे. त्यांनी असं विचारलेलं आहे सांख्ययोग व बुद्धियोग यामध्ये फरक काय? तर हा फरक आहे, सांख्ययोग आपण केवळ ऐकायचा पण ज्या कानाने ऐकला जातो तर तो कान आत्मा प्राप्त करण्यासाठी निरुपयोगी आहे. जे मन हा उपदेश स्वीकारतं ते मन निरुपयोगी आहे आणि बुद्धी देखील त्याचं थेट इंद्रिय नाहीये. असं असल्यामुळं सांख्य उपदेशाचा जवळपास उपयोग नाही, ते केवळ लक्षात ठेवायचं एवढंच. आता जेणेकरून तुला हा बोध प्राप्त होईल असं तुझ्या जोपत काही सांगणं गरजेचं आहे म्हणून बुद्धियोग सांगतो असं भगवंत म्हणाले. माझी अशी कल्पना आहे हा 39वा श्लोक आहे. याच्याच पुढे तुमच्याजवळ कुठं भगवद्गीता असेल तर व्यवसायात्मिका बुद्धी असे शब्द मग भगवंतांचे आले. भगवंतांनी आहे का बघू बर. करेक्ट, बरोबर. हा 39वा श्लोक आहे. त्याच्या पुढचा श्लोक असा आहे नेहाभिक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अप्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा जो बुद्धियोग आहे या बुद्धियोगाची स्वल्प सुरुवात जरी एखाद्याने केली तरी देखील पुढं महान भयापासून महत भयापासून देखील तो वाचेल. याच्यावर टिप्पणी करताना लोकमान्य असं म्हणतात की चरकात घातलेल्या वस्तूला जसं मागं येण्याची सोय नसते तिला पुढेच जावं लागतं, तसं या बुद्धियोगाच्या प्रांगणात एकदा शिरला की आत्मज्ञान घेऊनच तो बाहेर पडायचा, त्याला मागं येता येत नाही. म्हणून या धर्माचं स्वल्प आचरण देखील पुढं महत्भयापासून सोडवतं. आणि बघा व्यवसायात्मिका बुद्धी ही एकेह कुरु नंदन बहुशाखा ही अनंताश्च बुद्धयो हो अव्यवसायिनाम. हा 41वा श्लोक आला. व्यवसायात्मिका बुद्धी एकच आहे, ज्या बुद्धीत निश्चय असतो ती बुद्धी एकच आहे. आणि अव्यवसायात्मिका म्हणजे अनिश्चय असणारी बुद्धी तिला भरपूर फाटेल. शास्त्र चर्चा करताना जर तुम्ही म्हणाल माझी बुद्धी असं मला सांगते, तर तुझी बुद्धी, माझी बुद्धी, यांची बुद्धी, त्यांची बुद्धी असा शास्त्रात फरक नाहीये. व्यवसायात्मिका बुद्धी ही एकही हकरू नंदन, ती एकच असते, ती एकच निर्णय देते. बाकी माझी बुद्धी म्हणून मी जेव्हा बोलतो तेव्हा ती अहंतेची बुद्धी असते, मत बुद्धी असते. म्हणून केवळ बुद्धी, स्थिर बुद्धी ही एकच असते, निश्चयात्मक बुद्धी ही एकच असते असं भगवंतांनी सांगितलं. आणि जेणेकरून निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होईल अशा धर्माचं आचरण या बुद्धियोगाच्या अंतर्गत भगवंतांनी केलं. ते असं विचारतात की हा बुद्धियोग कोणता. हा बुद्धियोग म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये जो कर्माचा उपदेश केला ज्याला योग बुद्धी असं नाव पडलं, ही सांख्य बुद्धी आणि ही योग बुद्धी, या योग बुद्धीला बुद्धियोग असं म्हटलं गेलं. या बुद्धियोगामध्ये कर्मणी एव अधिकारा हते, मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूहु, माते संगोस्तु अकर्मणी, अशा प्रकारचे श्लोक आले. नियत कर्म करायला हवं आणि हे नियत कर्म फलाशा टाकून कर्तव्य भावनेनी जर केलं तर बुद्धी ही निर्लिप्त होते आणि ती स्थिर होते. स्थिर झालेली बुद्धी आत्मा जाणू शकते. स्थिर झालेली बुद्धी ही दोन्हीकडे प्रकाश टाकते. स्थिर झालेली बुद्धी ही संसारामध्ये देखील प्रकाश टाकते, जगत परमात्मा आहे या पद्धतीने, आणि आत प्रकाश टाकते की मी देखील परमात्मा आहे. असं झाल्यामुळे अर्जुनाला मोठा प्रश्न पडला की हे केवढं मोठं चरित्र असेल स्थिर बुद्धी असलेल्या व्यक्तीचं. म्हणून ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, स्थित झालेली आहे, असा पुरुष कोणाला म्हणावं. स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, असा मोठ्या उत्सुकतेने अर्जुनाने प्रश्न विचारला. म्हणजे आता लक्षात ठेवा, सांख्य बुद्धी किंवा सांख्य योग हा तसा लक्षात ठेवण्या इतपत त्याच्या पुढे जाऊन आता आपण आहोत तसे आपल्या जीवनाला थेट उपयोग त्याचा काही नाही. लक्षात ठेवल्यामुळे जितका उपयोग होईल तितका, पण तो किती होतो माहितीये का. रामकृष्ण सांगतात की एक पोपट राघव राघव अशी हाक मारणारा, त्यामुळे सगळे असं म्हणायचे की काय ज्ञानी पोपट आहे की तो हाक देखील राघव राघव अशी मारतो. पण एकदा पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं आणि बोक्याने त्याची मान पकडली तेव्हा तो त्याच्या भाषेत कॅ कॅ करायला लागला. तर हे लक्षात ठेवणं सांख्ययोग हे इतपतच आपल्याला आहे त्या पोपटासारखं. जोपर्यंत मान धरली नाही बोक्यानी तोपर्यंत हे सगळं तत्वज्ञान ठीक आहे. जरा डोकं दुखायला लागलं की सगळा परमार्थ गेला, जरा पोट दुखायला लागलं की सगळा परमार्थ गेला, कोणी जर पकडलं तर परमार्थ गेला. कारण तो सांख्ययोग जो होता तो ज्या मनाला, बुद्धीला आणि इंद्रियांना त्याचा उपदेशच होऊ शकत नाही, थेट आत्म्याचं वर्णन आहे. मग बुद्धियोगाने काय साधलं भगवंतांनी. बुद्धियोगाने भगवंतांनी प्रथम कर्म करण्याची युक्ती सांगितली. कर्म करण्याची जी युक्ती आहे त्या युक्तीमुळे बुद्धी स्थिर होईल असं सांगितलं, आणि स्थिर बुद्धी झाल्यावर ती सम होईल असं सांगितलं, आणि या समत्वामुळे तू आत्म्याला प्राप्त होऊ शकशील असं सांगितलं. आणि मग कर्मयोग भगवंतांनी तिसऱ्या अध्यायापासून सांगितला. पण तो कर्मयोग सांगतानाही अशी अडचण आली की कर्म या पद्धतीने कर असा उपदेश भगवंतांनी केला. उदाहरणार्थ सर्व कर्म मला अर्पण करून कर. कर्म करत असताना मी आत्मस्वरूप आहे याचं कायम भान ठेव. फलाशा मुळीच न धरता कर्म कर. ममत्व न राखता कर्म कर. आणि ज्वररहित होऊन विगत ज्वर होऊन अभिनिवेश न राखता कर्म कर, हेही कठीण आहे. हे कठीण आहे असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा ज्या इंद्रिय मन बुद्धीच्या नळ्यांमधून कर्म जाणार केली जाणार त्या नळ्या जर शुद्ध नसतील, त्या नळ्या जर ठीकठाक नसतील, तर भगवंतांनी सांगितला तसा कर्मयोग आचरण देखील महामुश्किल आहे. असं असल्यामुळं कर्मयोग, ज्ञान कर्म योग आणि त्याच्यानंतर संन्यास योग अशी कर्म आणि संन्यास याची तुलना केल्यानंतर भगवंतांनी कर्म करण्यासाठी देखील पूर्व तयारी घडणं आवश्यक आहे म्हणून ध्यान सांगितलं 6व्या अध्यायामध्ये. म्हणून या बुद्धियोगात काय काय येतं? या बुद्धियोगामध्ये कर्माचा उपदेश येतो, ध्यान येतं. बर, ध्यान केलं आणि मला माझ्या खोलीत बसून ध्यान करता येतं आहे आणि मी ध्यानामध्ये रमतो आहे अशी स्थिती निर्माण झाली. पण खोलीतून बाहेर आलो, शेजारी पाजारी, नातेवाईक, ऑफिसमध्ये धंदा करत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी जे लोक भेटतात त्यांच्या ठिकाणी ध्यानामध्ये मिळवलेली शांती कोलमडून पडते असं लक्षात यायला लागलं. ध्यानामध्ये जी शांती मिळवतो, ध्यानामध्ये जो बोध मिळवतो, तो बोध व्यवहार करताना जसाच्या तसा टिकत नाही असं लक्षात यायला लागलं. म्हणून मग या जगताकडे देखील कोणत्या बुद्धीनी पाहायचं, कोणत्या दृष्टीने पाहायचं हेही सांगणं आवश्यक आहे असं भगवंतांना वाटलं. म्हणून 7वा अध्याय आला. ज्ञानम तेहम सविज्ञानम, हे ज्ञान तुला आता विज्ञानासकट मी सांगतो असं म्हणून भगवंतांनी सांगितलं. म्हणून आता या बुद्धियोगामध्ये ज्ञान आणि विज्ञान हाही भाग आला. आणि विज्ञान म्हणजे जगताकडे पाहण्याची कला. जगतामध्ये परमात्मा आहे या भावनेने जगताकडे पाहण्याची कला. म्हणून क्रमानी पत्रम पुष्पम फलम तोयम 9व्या अध्यायामध्ये बघा, सगळी भगवद्गीता अशी एकसंध आहे. अतिथी सत्काराची साधनं, व्यक्ती अन्य व्यक्तीशी त्याच्या आत असणाऱ्या परमात्म्याची अवगणना अवहेलना न करता व्यक्तीनी व्यक्तीशी व्यवहार करावा, तरच ध्यानामध्ये मिळवलेला बोध, कर्म करत असताना मिळवलेला बोध, अपेक्षित असलेला बोध टिकू शकेल असं सांगितलं. आणि हेही नीट समजावं म्हणून काही ठळक ठिकाणी भगवंतांनी मला कसं पाहावं म्हणून विभूती सांगितल्या. आणि त्याच्याही पुढे जाऊन एवढं जर समजलं तर मग विश्वरूप देखील, जसे हे तुमचे सगळ्यांचे डोळे हे प्रभूचे डोळे आहेत, तो विश्वतश चक्षु आहे, सर्व डोळ्यांनी माझ्याकडे पाहतो, सर्व कानांनी माझ्याकडे ऐकतो, माझा ऐकतो, सर्वांच्या मनातून माझ्याबद्दल विचार करतो, तो विश्वतो मन आहे, विश्वतश चक्षु आहे. अशा पद्धतीने परमात्मा सर्व जगामध्ये पाहणं विवेकानी हे करणं, म्हणून 12व्या अध्यायामध्ये सिद्धांत तयार झाला, तो बुद्धियोगाचा आहे. बाराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषाम अहम समुद्धरता असं म्हटलं. इथं हा बुद्धियोग पूर्ण झाला. आणि तरीही हा बुद्धियोग कदाचित अपूर्ण राहील जर सेवेचं वर्म चुकला तर. म्हणून 11व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक सांगतो, मत कर्मकृत मत परमो मत भक्ताः संगवर्जितः निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव. याच्यात निर्वैर सर्व भूतेषु हे जे पद आहे, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्वैर भावनेने राहणं, याचंच विवरण पुढं अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्रहा करुण एवच अशा भक्त लक्षणांनी भगवंतांनी केलं. आणि हे सगळं मिळून बुद्धियोग पूर्ण होतो. सांख्ययोग जो आत्म्याचं वर्णन करणारा आहे, पण ते जाणण्याची साधनं आमच्याकडे नाहीत, त्या आत्म्याकडे जायचं कसं हे क्रमाने ज्याच्यात सांगितलं त्याला बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. म्हणून 2व्या अध्यायामध्ये जो बुद्धियोग सांगायला सुरुवात केली तो 2व्या अध्यायात संपला नाही. तो तिसऱ्या अध्यायातही चालू राहिला. तो सातव्या अध्यायात देखील आला, तो आठव्या अध्यायात देखील आला. आठवा अध्याय देखील असा महत्वाचा आहे की सगळं जरी जमलं तरी मरण काल जमत नाही. म्हणून मृत्यू समयी देखील तो कशी साधना करतो किंवा मृत्यू समयापर्यंत ही साधना करणं कसं आवश्यक आहे हे आठव्या अध्यायात सांगितलं. आणि मग आपल्याला बोध झाला याचा अर्थ आपण अधिक नम्र व्हायला पाहिजे. कारण मला जर बोध झाला तर मला तुमच्या अंतर्यामी असणारा परमात्मा लक्षात यायला पाहिजे. मला बोध झाला म्हणून तुम्ही मला नमस्कार करायला नकोय. तर माझ्या जीवनाचं उन्नयन होणं आवश्यक आहे. म्हणून जगताकडे कोणत्या बुद्धीनी कोणत्या दृष्टीने पाहायला हवं हे सांगण्यासाठी दहावा अध्यायाला अकरावा अध्यायाला असा हा बुद्धियोग आहे. हे त्यातल्या त्यात आपल्याला दिलेली जी साधन आहेत देह मन बुद्धी याच्यात बुद्धीलाच जमण्यासारखं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून याला बुद्धियोग म्हटलं. सांख्ययोग व बुद्धियोग यामध्ये फरक काय? दोन्ही योगात निष्काम कर्म सांगितले आहे. सांख्ययोग जो आहे तो कर्म सांगतच नाही. लक्षात घ्या, हे जे विधान आहे या विधानापैकी सांख्ययोग आहे त्याचा कर्माशी तसा संबंधच नाही. ते अंतिम तत्वज्ञान फक्त सांगतं. आणि मग बुद्धियोगात मात्र कर्मयोग सांगितलेला आहे. आपण सांख्ययोग व बुद्धियोग यांचे विवरण करून सांगावे असा हा प्रश्न होता. चांगला प्रश्न होता. माझा घाम निघेल असा प्रश्न होता. मला आवडतात असे प्रश्न. बघा, प्रश्नालाही काहीतरी सिक्वेन्स आहे. हा तुम्ही विचारता त्या, हा 39वा क्रमांकाचा प्रश्न आहे. तर भगवद्गीता अध्याय 2:40 आता आपण काय वाचलं? नेहाभिकर्म नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात, असा आहे ना? श्रीमद भगवद्गीता अध्याय 2:40 मध्ये समबुद्धीरूपी धर्माचे थोडेसे अनुष्ठान झाले, थोडीशी समता जीवनामध्ये आचरणात उतरली तर ती जन्म मरण रूपी महान भयापासून रक्षण करते. मग ही समता अंगी बाणवण्याची ध्याना व्यतिरिक्त काही युक्ती आहे का? पण हे प्रश्न दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी विचारलेत. गम्मत आहे. तुम्ही असं लक्षात घ्या की ध्याना व्यतिरिक्त असणारी युक्ती तुम्हाला हवी आहे, तर ध्यान ही एकमेव युक्ती नाहीये हे प्रथम लक्षात घ्या. ज्या जीवनामध्ये कर्म आहे, ज्या जीवनामध्ये ध्यान आहे, ज्या जीवनामध्ये ही कर्म एकतर भगवत अर्पण बुद्धीने आहेत किंवा भगवत प्राप्ती प्रित्यर्थ आहेत किंवा फलत्यागपूर्वक आहेत अशी कर्म आहेत, ज्या जीवनामध्ये ध्यान आहे, ज्या जीवनामध्ये श्रद्धा प्रेमादिक उपासना आहे, सगुण भक्ती देखील आहे, ज्या जीवनामध्ये निर्वैरता म्हणजे अद्वेष्टा सर्व भूतानाम इत्यादी असा सगळा जीवन प्रवास आहे, गुण संवर्धन आहे, तर ते जीवन समत्वाला प्राप्त होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ओव्या लिहिल्यात, जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जायसा, ना तरी इक्षू दंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी. उसाच उसाच काणक हे जो संवर्धन करतो त्याच्यापुरतं गोड आणि जो गाळतो त्याला कडू असं जसं राहत नसतं, तशा प्रकारे ज्याची समबुद्धी होते. पण ही समबुद्धी आहे ही या सगळ्या प्रकारांनी होते. ध्याना व्यतिरिक्त अनेक पुष्कळ युक्त्या आहेत. त्या युक्त्या म्हणजे कर्म. खरं म्हणजे कर्म उत्तम व्हायला पाहिजे ते होत नाही, भगवंत सांगतात तसं. कारण त्या कर्मानी हा बुद्धियोग प्राप्त होणार आहे. म्हणून ध्यान सप्लिमेंटरी साधन आहे. असं समजू नका ध्यान एके ध्यान असं काही आहे, असं नाहीये. आपल्या आपल्या संप्रदायामध्ये ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधनांमध्ये देखील ध्यान सोहम ध्यान ही एकमेव साधना नाहीये. गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम इथं ध्यानाची प्रक्रिया पूर्ण झाली. अशा ध्यान करणाऱ्या व्यक्तीनी तो व्यवहारामध्ये जगात वावरत असताना पश्यामी ते रूपम जनांतरस्थम सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा पाहण्याचा सराव अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि असाही अभ्यास करणार आहे त्यांनी मी आत्मा आहे असं वारंवार चिंतन करणं देखील अपेक्षित आहे. हंस हंसे तियो ब्रूयात हंसो नाम सदाशिवा या तीन गोष्टी मिळून ही सांप्रदायिक साधना देखील पूर्ण होते. तुम्ही फक्त ध्यान कराल आणि उर्वरित दोन गोष्टी न कराल आणि विचाराल की प्रगती का होत नाहीये तर त्याच सगळं वर्म त्या श्लोकांमध्येच आहे. हे जर वर्म चुकलो आपण तर वर्षानुवर्ष श्रवण करून वर्षानुवर्ष साधना करून अपेक्षित असं फळ मिळत नाही असं लक्षात येतं. स्वरूपानंद बघा, भू भू भुंकते श्वानते छे छे आत्मा राम, डराव डराव बेडूक ओरडे छे छे प्यारे राम. या पद्धतीने जर जगताकडे पाहिलं नसतं त्यांनी असं लक्षात घ्या तर नुसत्या ध्यानाने झालं असतं. ध्यानाने करायचंच आहे पण आता बेडकाचा जो आवाज आहे तर तो आवाज हा प्यारे राम त्याचा आवाज आहे असं कुठेतरी समजलं पाहिजे. कावळ्याचं ओरडणं हे कटकट वाटता कामा नाहीये. पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकू नगे माये सांगत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपल्याला कोकिळेच्या आवाजाचाही त्रास होतो तर कावळ्याचं काय. आपली झोप मोडते म्हणून आता येतील दिवस बघा कोकिळ अजून ओरडायला सुरुवात झालेली नाहीये पण काय झालेलं असतं कोण जाणे पहाटे अडीच पासून जोरात ओरडायला सुरुवात करतो. तर कोणीतरी कवी म्हणतो की त्याला जाऊन सांगा की रात्री तरी गाऊ नको. यांनी परमार्थ होणार नाही. कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोकिळा रात्री तरी गाऊ नको. तुमच्या सोयीने त्यांनी गायचं. अखंड गंभीर गर्जतो सागर आम्हा सोहम स्वर स्वामी म्हणे. आता सागर गर्जना करतो आहे ही काही तक्रार करण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही त्याच्या शेजारी राहताय त्याच्यावर सोहम स्वर बसवला. पावसाच्या धारा असतील खूप पाऊस पडत असेल तर परमेश्वराची करुणा बरसते आहे असा कोणता तरी भाव धरणं आवश्यक आहे. जगत तुमच्याकरता बदलणार नाहीये. जे काही चाललेलं असेल त्याच्यात तुम्हाला तुमच्या पद्धतीने बोधाने जमवून घ्यायचं आहे. त्यामुळे ध्याना व्यतिरिक्त नव्हे तर या सगळ्या साधना मिळूनच बोधाला आपण जाऊ शकतो. ध्याना व्यतिरिक्त आणखी काही युक्ती आहे का. तर ध्याना व्यतिरिक्त आहे ध्यान ही एक युक्तीच आहे. आणि या बरं झालंय 39 आणि नंतर लगेच 40 असे प्रश्न विचारले गेल्यामुळे मला आता याच्यावर फार बोलायची गरज नाही कारण आधीच्या श्लोकावरच एवढं बोललो. वेळ संपला आपला. आपण एक 2-3 मिनिट नाम घेऊ. खूप चांगले प्रश्न आहेत हे. सगळ्यांचे डोळे मिटलेले. किंचित ही हालचाल नाही. आणि शांत तुमच्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष प्रत्येक नामानंतर शांतीचा स्पर्श अनुभवायचा आणि पुढचं नाम. मी जास्त नाम घेणार नाहीये. पाच नामांमध्ये तुम्हाला हे साधायचे. बेसावद राहू नका. ॐ राम कृष्ण हरी. शांतीचा स्पर्श अनुभवा आणि मग पुढचं नाम. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. एक दोन सूक्ष्म श्वास घेऊन एखादा मिनिट ध्यानाला बसायला हरकत नाही. Hari, 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 Swamiji, Swamiji, Maharaj. Hari, Hari.
Bola Pundalika Varade Hari Vitthala.
श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज, सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।